வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தரஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹரி விட்டல் ஸ்ரீ ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சமர்த்.
तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. आत्मनिवेदन होता देवाभक्तासी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. आत्मनिवेदन झाल्याबरोबर झाल्यावर देव आणि भक्त असा भेद राहत नाही. भक्ताला आपण देव स्वरूप आहोत असा बोध होतो आणि देव ही स्थिती असल्यामुळे देव ही निर्गुण निराकार स्थिती असल्यामुळे भक्त देवाशी तदाकार होतो. देव मुळातच सर्वांशी अभिन्न आहे. देवाच्या अंगानी भक्तताही आहेच आहे. भक्ताच्या अंगानी भक्ततेची गरज होती, एकरूपतेची गरज होती. जो विभक्त स्व समजत होता तो एकरूप झाला. देवाच्या अंगानी आधीच एकरूपता आहे. अशा प्रकारे देव आणि भक्त यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं. भक्ताला बोध झाला आपण देव स्वरूप आहोत असा, आणि त्यामुळं तो देवासारखं वर्तन करू लागला. देव जसा, देवाचा जसा आत्मा महान, त्याच्यामध्ये सर्व येतात, तसं याचा आत्मा महान झाला. हा महात्मा झाला. याच्या विचारामध्ये सर्व आपले म्हणून बसायला लागले. दया, क्षमा, करुणा, शांती, प्रेम, निष्कामता, परहित दक्षता या गोष्टी त्याच्यामध्ये अवतरल्या. अशा प्रकारे तो आचारासहित देवाशी समरस झाला. आचारासहित देवाशी समरस होणं आणि तसा आचार नसताना चिंतनानी समरस होणं, ध्यानानी समरस होणं, केवळ स्वतःचं स्वतःपुरतं बरं वाटणं आणि मग नंतर ते बरं वाटणं नाहीसं होणं, या गोष्टी संपल्या. त्याच्या ठिकाणची विभक्तताच गेली. तो देवासारखा, देवाशी समरस होऊन देवासारखा व्यापक झाला, परमात्म्यासारखा व्यापक झाला. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. ज्या निर्गुणाला जन्म नाही आणि मृत्यू नाही, ज्या निर्गुण स्थितीमध्ये जन्म नाही आणि मृत्यू नाही, ज्या निर्गुण स्थितीला पाप आणि पुण्य स्पर्श करू शकत नाही, त्या निर्गुणाशी तो अनन्य झाला. अनन्य झाल्यामुळे आपण मुक्त आहोत असं त्याला बोध झाला. भगवंतांनी मला वाटतं कधी किती चौथ्या अध्यायामध्ये अन्नात भवंती भूतानी, भूतमात्र ही अन्नापासून निर्माण होतात. पर्जन्यात अन्न संभवः, आणि पर्जन्यापासून अन्न निर्माण होतं असं सांगितलं. हा जो पर्जन्य आहे हा पर्जन्य यज्ञामुळे निर्माण होतो. यज्ञात भवती पर्जन्य, हा यज्ञ म्हणजे पंचमहाभूतांचा व्यापक विश्वयज्ञ. सूर्य तापतो, तापवतो, पाण्याची वाफ होते, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वाऱ्यामुळे सर्वत्र पसरते, पर्जन्य निर्माण होतो. पर्जन्यामुळे अन्न निर्माण होतं, अन्नामुळे भूत मात्र निर्माण होतात, जगतात. या पंचमहाभूतांच्या विश्वव्यापक कर्मांना यज्ञ अशी संकल्पना आहे. तिथे कोणता स्वार्थ नाही. यज्ञामुळे पर्जन्य निर्माण होतो. यज्ञ कर्म समुद्भवम हा यज्ञ आहे. हा सर्वांनी एकमेकांशी खरं म्हणजे विरोध असताना अनुकूल कर्म केल्याचा परिणाम आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, हे जे कर्म आहे हे कर्म ब्रह्मापासून निर्माण होतं. इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ गुण असा केलेला आहे. त्रिगुणांपासून कर्म निर्माण झाली. हे जे त्रिगुण आहेत हे त्रिगुण आपल्याला वाटतात तसे त्या ठिकाणी नाहीत. ते अव्यक्त दशेमध्ये आहेत. ते सत्व, रज आणि तम असे आहेत. आपल्या ठिकाणी ते सर्व भाव आहेत, सत्व, रज, तम. पण हे गुण देखील, त्रिगुण देखील ते अव्यक्तच आहेत. ते अव्यक्त दशेला आहेत. त्याला तिथं त्यांनी ब्रह्म अशी संज्ञा दिली आहे. आणि हे त्रिगुण किंवा ब्रह्म अक्षरातून निर्माण होतं असं भगवद्गीता म्हणते. ब्रह्म अक्षर समुद्भवम, अक्षरापासून ब्रह्म निर्माण झालं. या ब्रह्माला त्रिगुण म्हटलेलं आहे आणि मूळ माया म्हटलेलं आहे. ज्या त्रिगुणांच्या ठिकाणी आपण आहोत असा भाव आहे किंवा अहंकार आहे अशी स्थिती, म्हणजे त्रिगुण अधिक अहंकार, त्याला त्यांनी तिथं ब्रह्म अशी संज्ञा दिली आहे. आणि हे त्रिगुण मूळ मायेमध्ये लीन होतात. आणि मूळ मायेला अहंता जेव्हा पूर्णपणाने नाहीशी होऊन जाते मूळ मायेच्या ठिकाणून, तेव्हा जे उरतं त्याला अक्षर असं म्हणतात. हे जे अक्षर आहे, मूलतत्व आहे, ज्या मूलतत्वामधून सर्व विश्वाची उत्पत्ती आपल्यापर्यंत झाली, मूळ परमात्म्याच्या स्थितीत यत्किंचितही बदल न होता माया निर्माण झाली, आपण आहोत असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. ही सूक्ष्म अहंता आहे, याला मूळ माया असं म्हणतात. याला मूळ अहंता असंही म्हणण्याचा प्रघात आहे. आपण आहोत तेव्हा आपण कोणत्या तरी गुणांनी युक्त आहोत, त्या गुणांना त्रिगुण म्हणण्याची प्रथा निर्माण झाली. त्या गुणांमध्येच उत्पत्तीचं सामर्थ्य आहे, राखण्याचं सामर्थ्य आहे आणि नाशाचं सामर्थ्य आहे. म्हणून या गुणांमध्येच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या संकल्पना निर्माण झाल्या. आणि या ज्या संकल्पना आहेत, त्रिगुणांच्या संकल्पना, त्रिगुणांच्या योगानी निर्माण झालेल्या संकल्पना, त्यांच्या पलीकडे परमात्म स्थिती आहे. म्हणून हरू जाळीतो सर्व संहार काळी असं समर्थ म्हणतात. संहाराच्या वेळेला शंकराला सगळे जाळत, शंकर सर्वांना नाहीस करतो. त्या शंकराला कोण नाहीस करत? या परमात्म्याच्या ठिकाणी हा शंकर देखील लीन होऊन जातो. अशी ही जी मूळ स्थिती आमच्यापासून ब्रह्मामध्ये यत्किंचित ही, म्हणजे परमात्म्यामध्ये निर्गुणामध्ये यत्किंचित ही बदल न होता अहंता निर्माण झाली, मूळ अहंता. त्या मूळ अहंतेमध्येच त्रिगुण होते, त्या त्रिगुणांचीच कर्म होती, त्या कर्मांच्या झटापटीमधूनच पंचमहाभूत निर्माण झाली, त्या पंचमहाभूतांच्या कर्मातूनच यज्ञ निर्माण झाला, विश्वाचं धारण झालं, पर्जन्य झाला, औषधी वनस्पती झाली, अन्न झालं, भूतमात्र झाले, मनुष्य मात्र झाले. हे ज्याच्यापासून निर्माण झालं त्या स्थितीला, म्हणजे निर्गुणाला, जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचं जे शेवटचं टोक आहे ते म्हणजे आम्ही भूतमात्र, मनुष्य मात्र. त्यांना जन्म आहे, मृत्यू आहे. पण जसं जसं वर जाऊ तसं जन्म आणि मृत्यू नाही. पाण्याला कोणताही मृत्यू नाही. ते जसं आहे तसं सुखानी बागडतं. ते समुद्रातून वाफ होऊन बाहेर झालं तरी परत पाणी होतं. पाणी अजून खाली पाताळात गेलं आणि मग तुम्ही एक 3500 स्क्वेअर फुटाचा काय म्हणायचं प्लॉट घेतला, पाणी पाहिजे बा म्हणून बोर खणलं, ते पाणी आलं बाहेर. पाण्यालाही काही जन्म नाही, मृत्यू नाही. पंचमहाभूत आहेत तशी आहेत, पण ती नाहीशी होतात. पाणी देखील नाहीसं होतं. हे सर्व एकमेकांमध्ये आटत आटत त्रिगुण देखील नाहीसे होत, मूळ माया देखील नाहीशी होत, जे उरतं त्याला निर्गुण असं म्हटलेलं आहे. त्या निर्गुणाला अक्षर असं म्हणण्याचाही प्रघात आहेच. आठव्या अध्यायामध्ये म्हणून अक्षरम ब्रह्म परमो असं म्हटलेलं आहे. हे जे ब्रह्म आहे, जे परम आहे, ते अक्षर म्हणून ओळखलं जातं. स्वभावो अध्यात्म उच्यते. आणि या अक्षर ब्रह्माला जेव्हा स्वभाव निर्माण होतो, आपण आहोत असा भाव, मायेचा भाव, अहंतेचा भाव, तेव्हा त्याला अध्यात्म असं म्हणतात. आधी म्हणजे प्रथम आत्म, मी आहे असा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. हे जे विश्व आहे, आपल्याला जे दिसतं सगळं ब्लॅक अँड व्हाईट नाही, कलर्ड, नाना रंगांनी नटलेलं, नाना विभ्रम निर्माण करणारं रूपामुळं हे जे सगळं विश्व आहे, हे विश्व नाशिवंत आहे, त्याचा नाश आहे, ते टिकणारं नाही. आपल्या सकट सर्व विश्व नाहीस होणारच आहे. पण नाहीस होत होत सर्वात शेवटी जिथं जातं तिथं आज वैज्ञानिक देखील या विश्वाच्या बुडाशी एक अक्षर, म्हणजे ज्याला क्षरता नाही आणि नाश नाही असं तत्व मात्र आहे असं मानतात. काहीच नाही त्याच्यातून हे विश्व निर्माण झालं ही संकल्पना आता मागं पडली वैज्ञानिकांच्या दृष्टीने देखील. त्याच्याऐवजी जे दिसतं आहे ते नाहीसं होऊ शकतं. जसं अलंकार नाहीसे होऊ शकतात, सोनं नाही, मूळ वस्तू मूल तत्व हे नाहीस होत नाही. तसे सर्व पदार्थ कशाच्या तरी संयोगातून झाले असं त्यांच्या लक्षात आलं. विशिष्ट प्रकारे अणू आणि रेणू यांच्या संयोगातून नाना पदार्थ झाले. लोखंड झालं, जस्त झालं, कथील झालं, पितळ झालं, तांबं झालं. पण त्याच्यामध्ये जे अणूंचं प्रमाण आहे आणि संयुग आहे त्याच्यामध्ये फरक होता म्हणून हे वेगवेगळे झाले. पण त्यांच्याही बुडाशी ते सगळे एकच आहेत, एकाच तत्वापासून बनलेले आहेत असं लक्षात आलं. हे तत्व पाहता येत नाही, हे अदृश्य आहे, हे अलक्ष आहे, हे अव्यक्त आहे. अदृश्य म्हणजे ते पाहण्याची क्षमता आपल्या इंद्रियांना नाही. ते आहे पण ते पाहण्याची क्षमता आपल्या ठिकाणी नाही. त्याला व्यक्तता असेलही पण आम्हाला ती कळत नाहीये. हा अणू इतका छोटा आहे असं म्हणतात की एक लिंबू आहे, ते लिंबू जर चिरलं कापलं तर त्याच्यामध्ये कुठलाही अणू तुम्हाला दिसत नाही, अणूचं दर्शन नाही. ते लिंबू एका संत्र्या एवढं मोठं केलं आणि कापलं तरीही नाही. हे संत्र ऐका, हे संत्र एका पृथ्वी एवढं मोठं केलं. प्रथम लिंबू होतं तर त्याच्यामध्ये आत असणारा जो अणू आहे तो अणू मात्र एका लिंबा एवढा दिसतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे हेही सगळं बौद्धिक अंदाजानी आहे, कॅल्क्युलेशननी आहे, बाकी त्यांनी हे पाहिलेलं नाहीये. पण एका लिंबा एवढी वस्तू पृथ्वी एवढी जर मोठी केली तर त्याच्या आत असणारा जो अणू आहे तो लिंबा एवढा दिसू लागेल. आता हा अणू म्हणजे इतका सूक्ष्म असणारा अणू जर मोठा केला, केवढा समजा एका संत्र्या एवढा मोठा केला, तरी आत असणारा जो न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, फिरणारा इलेक्ट्रॉन आहे, तो दिसत नाही. हा संत्र्या एवढा केलेला अणू जर भारताच्या संसद भवना एवढा मोठा केला तर त्याच्या आत असणारा मूल कण जो आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, तो न्यूट्रॉन मोहरी एवढा दिसतो, दिसेल असं ते म्हणतात. आणि मोहरी एवढा तो न्यूट्रॉन असताना त्याला गुरुत्वाकर्षण आहे. त्या गुरुत्वाकर्षणाने त्याचा बाह्य कण आहे तो खेचून घेतलेला आहे, तो बाहेर पडू शकत नाही, अंतराळात निघून जाऊ शकत नाही. तो त्याला धरून ठेवतो, पण त्याचं धरून ठेवणं जे आहे त्याला तर हालचाल करायची आहे, पण हा न्यूट्रॉन त्याला बाहेर तर पडू देत नाही म्हणून तो त्याच्या भोवती फिरायला सुरुवात करतो. त्याच्या भोवती फिरण्याची त्याची दिशा एकच नाहीये, तो असा फिरेल, मग असा फिरेल, मग वेगळा फिरेल, अशा प्रकारे तो प्रदक्षिणा मारतो. हा जो इलेक्ट्रॉन फिरतो त्या अणूच्या कक्षेभोवती त्याचा वेग सेकंदाला 4000 मैल एवढा आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. मी आपलं वाचलेलं सांगतोय. आणि हा मोहरी एवढा न्यूट्रॉन आणि बाहेर आसावर फिरणारा, परिघावर फिरणारा, संसद भवनाच्या परिघावर फिरणारा इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये जो प्रोटॉन आहे तो 60,000 मैल प्रति सेकंद या वेगाने या मधल्या पोकळीत फिरतो आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा एकाच वेळेला तो सगळीकडे उपस्थित असतो. असं असल्यामुळं एका अणूमध्ये किती पोकळी आहे बघा, तरी देखील आमच्या डोळ्याला तिथे पोकळी दिसणं शक्य नाही. आम्हाला खांब दिसतो, भिंती दिसतात, पलीकडे काही आहे असं आम्हाला समजणार नाही, कारण त्यांनी दृष्टी झाकोळून घेतलेली आहे, आमची अडवलेली आहे. हे जे तीन कण आहेत त्याच्यापेक्षाही अधिक कण शास्त्रज्ञांना सापडलेत. जवळपास 200 कण सापडलेले आहेत. आणि त्यांचं जे वर्तन आहे तर ते वर्तन देखील प्रत्येक वेळेला भिन्न आहे असं त्यांच्या लक्षात आलंय. जे एका जर सायन्स असेल तर एका नियमाने चाललं पाहिजे ना, तशा नियमाने तो प्रत्येक वेळेला वर्तन करताना दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याच्या आत चैतन्य आहे किंवा मन आहे, म्हणून अणूलाही मन आहे की काय अशी त्यांना शंका आलेली आहे. आणि हा अणू अंतिम आहे असंच वाटतंय, पण त्या अणूच्या पलीकडे काहीतरी आहे. ज्या अर्थी तो घन अणू चेतनेमध्ये जातो, चैतन्यामध्ये जातो, लहरीमध्ये जातो, आणि ती लहर परत अणू बनते. तोही एकसारखा घन राहत नाही, तो कधी घन असतो कधी लहर असतो. म्हणून याच्या पलीकडे काहीतरी आहे की ज्याच्या सत्तेवर अणू देखील आहे. संतांनी वर्णन अणू माझी राम रेणू माझी राम तृणी काष्ठी राम वर्तत असे. या अणूमध्ये देखील राम म्हणजे परमात्मा आहे त्याच्याही पलीकडे, रेणूमध्ये देखील राम आहे म्हणजे परमात्मा आहे, तृणाकाष्ठामध्ये राम आहे, समर्थांचा अभंग आहे. अणुरणीया थोकडा तुका आकाश आहे वडा. तुकाराम महाराजांना माहितीये की अणूपेक्षा देखील परमात्मा अधिक सूक्ष्म आहे. आणि व्यापक म्हणलं तर आकाश एवढा आहे, सर्वव्यापी आहे. अशा मूळ स्थितीमध्ये आपण सर्वजण एक आहोत बुडाशी. जर मागोमागं गेलो तर सर्वजण एक आहोत, आणि बाहेर आपण सर्वजण एकमेकांपासून वेगळे आहोत. मुळापाशी गेलो तर आपण सगळे एक आहोत. इथं तुम्ही बाहेर गेलात तर चिंचेचं झाड आहे, त्याची केवढी छोटी छोटी पानं, प्रत्येक पान एकमेकांपासून वेगळं आहे, पण ते एकाच झाडाचं आहे. प्रत्येक पानाला आपण वेगळे आहोत असं वाटून ते वेगळं फडफडलं तरी देखील त्या पानाला माहीत नसेल, पण झाडाला माहिती आहे की ही सगळी माझी पानं आहेत. परमात्म्याला माहिती आहे की हे सगळे माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. मला माहीत नसेल की परमात्मा आहे, मी परमात्म्यापासून निर्माण झालोय. म्हणून एखादा बुद्धिवादी नास्तिक म्हणेल की कुठे परमात्मा, तर परमात्म्याला काही फरक पडत नाही, हे तुझं समजून घेण्याचा प्रश्न आहे. हा जो निर्गुण परमात्मा आहे त्या निर्गुणाच्या ठिकाणी एकरूपताच आहे आणि सर्वांना एकरूपता आहे. म्हणून रामकृष्ण म्हणायचे की पडद्याच्या माग रामलीला बंगालमध्ये चालायचा, तर राम रावण सीता सगळे चहा पीत एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत बसलेले असतात असं म्हणायचे. आणि आपला आपला प्रवेश होतो तेव्हा येतात स्टेजवर, सीतामाई झोपडीत बसतात, रावण त्यांना त्या रेषेच्या बाहेर बोलवतो, पळून घेऊन जातो, मग राम विलाप करत येतो, हा सीते असं म्हणतो, आणि तेवढा अंक झाला की मागं येऊन रावण सीतेला विचारतो की कसं झालं माझं नाटक। याच्या मागं सगळे एक आहेत, सगळे चहा पीत बसलेले आहेत असं रामकृष्ण म्हणायचे। दशावतारी चाललेला आहे, भक्त हका मारतो आहे, कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे, ढोलकी वाजतीये, मृदुंग वाजतोय, दणात दण आवाज येतोय, झांजा वाजतायत, कृष्णाचा यायचा पत्ताच नाही। असुर अन्याय करतायत, भक्त हाक मारतोय, गोंधळ चाललेला आहे, रामकृष्ण सांगायचे। त्याच्यातच नारद येतात आणि गोड आवाजात हाका मारायला सुरुवात करतात, कृष्णा धाव कृष्णा धाव कृष्णा धाव धाव रे। आणि मग म्हणायचे आता आता त्या कृष्णाला कुठलं राहवतंय, आपली बिडी खडावाने विजवतो आणि स्टेजवर येतो धावत। त्याच्या मागं सगळे एक आहेत, तसे आपण सगळे बुडाशी निर्गुण आहोत। त्या निर्गुणाला जन्म नाही आणि मृत्यू नाही, निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य। आपलं पाप आपलं पुण्य या सगळ्या गोष्टी मागं जात जात जेव्हा जीवाला बोध होतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूपच होतो, आणि जीवाला जर अबोधन असेल तर तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो, परमात्म्याला काही फरक पडत नाही। अज्ञानवशात परमात्म्यापासूनच वेगळ्या झालेल्या जीवांनी परत परत जन्म घेतला आणि अगदी जघन्य अपराध करत फिरला तरी परमात्म्याला काही फरक पडत नाही। मागं जाऊन जर या विश्वाचा नाशच झाला, प्रलयच झाला, तर अव्यक्तात सगळं तसंच्या तसं लीन होऊन जातं, मग कोणीच त्याचं पाप पुण्य राहत नाही। आणि जेव्हा विश्वाचा उद्भव होतो तेव्हा या अव्यक्तातून हे सगळे येतात आणि तो परत तशाच प्रकृतीने नटतो, कारण सत्व रजतम निर्माण होतात ते याला लागतात, याची जी प्रकृती आहे ती परत काम करायला सुरुवात करते। आणि जर बोध झाला तर देवा भक्ताशी ऐक्यता, देवाची आणि भक्ताची ऐक्यता झाली, मरणा ऐलीच कडे मज मिळवणी गेले पुढे, मरणी आणिकीकडे जातील केवी, मग मरणानंतर देखील मरण झाल्यानंतर देखील ते परमात्म्याशीच एकरूप होणार। मरणाच्या आधी जेव्हा परमात्मा मी असं त्यांचा सोहम बोध होता तेव्हा मृत्यू उपरांत देखील त्यांना जन्म मृत्यू नाही, ते परमात्म्याशी एकरूप होऊन गेले। निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला। परत एकदा पुढच्या वेळेला बघू, हरिओम तत्स। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्वामीजी हरि हरि बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।